चीनी मंडी .com पॉडकास्ट।
आत्महत्यांचं सत्र थांबेना, बीड हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं मंगळवारी समोर आलं। गेल्या 4 दिवसांचा विचार केला तर आत्महत्यांचा हा आकडा आता 12 वर पोहोचला आहे। तर 10 महिन्यांचा विचार करता 10 महिन्यात 160 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। बीड जिल्ह्यातील आमला वाहेगाव येथील शेतकरी रामनारायण खेत्रे यांनी बँकेचं कर्ज आणि नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली। कर्ज माफ न झाल्यामुळे ते चिंतेत होते, त्यातच अतिवृष्टीनं उरल्या सुरल्या अपेक्षाही भंगल्या, यामुळे त्यांनी रविवारी आत्महत्या केली। तलवाडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत। दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील शेतकरी अरुण मारोती शिंदे यांनी 26 ऑक्टोबर रोजी विषारी द्रव प्राशन केलं होतं। मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। सोसायटीचं कर्ज फेडण्याची चिंता असतानाच अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं नैराश्यातून त्यांनी जीवन संपवलं। तिसऱ्या घटनेत हिंगोली जिल्ह्यातील वाळकी येथील शेतकरी संभाजी लक्ष्मण मुकाडे यांनी कर्ज परतफेड न करता आल्यानं शेतातील जांभाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर खासगी बँकांचंही कर्ज होतं। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे। मुकाडे यांच्या पश्चात 2 मुले 3 मुली असा परिवार आहे। चौथ्या घटनेत केलसुला येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पिराजी चव्हाण यांनी कर्ज फेडायच्या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या केली। 12 नोव्हेंबर रोजी हा प्रकार समोर आला। अतिवृष्टीनं शेतातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं, यामुळे त्यांनी आत्महत्या केली। चव्हाण यांच्या पश्चात 2 मुले पत्नी असा परिवार आहे। शेतकरी मोठ्या आर्थिक अरिष्टात सापडले असून अतिवृष्टीपासून दिवसेंदिवस आत्महत्यांचं सत्र वेगानं सुरू झालं आहे। सुरुवातीला पडलेल्या रिमझिम पावसावर कशी तरी जगवलेली पिकं पूर्णपणे पाण्यात गेली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढलं आहे। तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या। गेवराई 27, बीड 22, केज 26, पाटोदा 16, धारूर 16, शिरूर 7, आष्टी 17, अंबाजोगाई 5, परळी 8 आणि वडवणी 11।